आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक स्तरावर भारत उच्च विकास आणि कमी चलनवाढीचं प्रारूप म्हणून समोर येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। विमान वाहतूक महासंचालनालयाकडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस, आज संध्याकाळ अखेर भाडे परतफेड करण्याचे निर्देश। परीक्षा पे चर्चा या संवादात्मक कार्यक्रमाच्या नव्या आवृत्तीचं जानेवारीमध्ये आयोजन आणि पुणे मॅरेथॉनमध्ये भारतीय खेळाडूंचं यश। आता सविस्तर बातम्या। जगासाठी सध्या भारत उच्च विकास आणि कमी चलनवाढीचं प्रारूप म्हणून उभा राहत असल्याचं प्रतिपादन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। दिल्लीत एका खासगी वृत्तपत्रानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोदी सहभागी झाले होते। वर्तमान आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सकल गृह उत्पादनाचा 8% विकास दर देशाच्या वाढत्या प्रगतीचं प्रतिबिंब असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। वैश्विक अर्थव्यवस्थेला चालना देणारा देश म्हणून भारत उभा येत असल्याचं सांगून भारत जगासाठी उच्च विकास आणि कमी महागाईचं प्रारूप म्हणून समोर येत असल्याचं त्यांनी नमूद केलं। सध्याच्या अनिश्चिततेनं आणि आव्हानांनी ग्रस्त जगात भारतानं आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचं सांगत मंदीच्या काळात भारत विकासगाथा लिहित असल्याचं ते म्हणाले। केंद्र सरकारच्या नागरिक केंद्रित दृष्टिकोनामुळे प्रशासन सुव्यवस्थित झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये आज गृहनिर्माण पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधांशी निगडीत 1500 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे। तसंच मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे। लडाखमध्ये लेह जिल्ह्यातल्या श्योक इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विविध पायाभूत सुविधा आणि संपर्क क्षेत्रातील प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे। रस्ते पूल बोगदे यांच्याशी निगडीत प्रकल्पांमुळे जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखसह इतर राज्यांसह दुर्गम गावातील संपर्क जाळ्यात सुधारणा होणार आहे। पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे या उद्घाटन समारंभात सहभागी होतील। विमान उड्डाण रद्द झाल्यानं प्रवाशांची गैरसोय आणि त्रास सहन करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं इंडिगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स आणि व्यवस्थापक इसिंड्रो पोर्केरास यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एल्बर्स यांच्यासमवेत बैठक घेतली होती। नियामकानं मंजूर केलेल्या कार्यवेळ मर्यादेच्या नियमानुसार सुधारित गरजांसाठी पुरेशी व्यवस्था न झाल्यानं हे अपयश आल्याचं महासंचालनालयानं नमूद केलं आहे। दरम्यान रद्द झालेल्या उड्डाणांसाठी सर्व प्रवाशांच्या प्रवास भाड्याची परतफेड विनंब करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं इंडिगोला काल दिले आहेत। आज रात्रीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं आहे। ज्या प्रवाशांच्या प्रवास नियोजनावर याचा परिणाम झाला आहे त्यांच्याकडून पुनर्निर्धारण शुल्क आकारू नये असेही निर्देश देण्यात आले आहेत। भाडेशुल्क परतफेड प्रक्रियेत विलंब केल्यास अथवा तिचं पालन न केल्यास नियामक कारवाई करण्यात येणार असल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। दरम्यान विमान उड्डाण रद्द झाल्यानंतर प्रवाशांच्या प्रवास मागणीत वाढ झाल्यानं रेल्वे विभागानं सुलभ प्रवास आणि पुरेशी निवास व्यवस्था उपलब्ध करण्याच्या व्यापक उपाययोजना केल्या आहेत। देशातल्या सर्व भागात पोहोचणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्यात आल्याचंही रेल्वेनं स्पष्ट केलं आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। परीक्षेचा ताण दूर करत हा काळ जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून साजरा करता येऊ शकतो हा दृष्टिकोन देणारा परीक्षा पे चर्चा या संवादात्मक कार्यक्रमाच्या नवव्या आवृत्तीचं आयोजन नव्या वर्षात जानेवारीमध्ये करण्यात येणार आहे। या माध्यमातून भारतातील तसंच परदेशातील विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्याशी पंतप्रधान संवाद साधतात। जानेवारी 2026 होणाऱ्या नव्या आवृत्तीमध्ये सहभागी होण्यासाठी 1 डिसेंबरपासून 11 जानेवारी 2026 या कालावधीत माय जीओव्ही पोर्टलवर ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये 6वी ते 12वीपर्यंतचे विद्यार्थ्यांसह शिक्षक पालक यांना सहभागी होता येणार आहे। न्यायालयीन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अत्यंत सावधगिरीनं केला जात असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठानं न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचे नियमन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायदानावर असं तंत्रज्ञान नियंत्रण ठेवू शकणार नाही यावरही भर दिला। न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांचं स्वातंत्र्य आणि मानवी विवेक केंद्रस्थानी राहील याचा पुनरुच्चार केला. न्यायाधीशांनी अशा पैलूंची उलट तपासणी करावी यावर खंडपीठानं सहमती दर्शवली असली तरीही न्यायालयीन बाजूनं याविषयी कोणतेही निर्देश देण्यास ते इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पॅलेस्टाईन निर्वासितांसाठीच्या मदत आणि कार्य एजन्सीच्या कार्यकाळाचे पुढील 3 वर्षांसाठी नूतनीकरण करण्याच्या ठरावाच्या बाजूनं भारतानं मतदान केलं आहे. पॅलेस्टाईन निर्वासितांना मदत या विषयांतर्गत घेतलेल्या ठरावाला 151 मतांनी पाठिंबा मिळाला तर 10 देशांनी विरोध दर्शवला आणि 14 देश तटस्थ राहिले. या संस्थेनं हमासच्या लष्करी उभारणीला मदत केल्याचं कारण देत या नूतनीकरणाला इस्रायलनं विरोध दर्शवला आहे. ठरावाविरुद्ध मतदान करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, इस्रायल, अर्जेंटिना, फिजी आदी देशांचा समावेश होता. भारत आणि अमेरिकेनं सर्व प्रकारच्या दहशतवादाचा त्यांच्या सर्व प्रकारच्या प्रकटीकरणाचा तीव्र निषेध केला आहे. उभय देशांदरम्यान दहशतवाद विरोधी 21वा भारत अमेरिका संयुक्त कार्यगट आणि 7वा समपदस्थ संवाद या 2 बैठका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघ, क्वाड आणि वित्तीय कृती कार्यदलासह जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधात एकत्र काम करण्याची वचनबद्धता दोन्ही देशांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. अलास्का आणि कॅनडाच्या युकोन प्रांताच्या सीमेजवळ एका दुर्गम भागात काल 7 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार अलास्कातील याकुटात पासून 91 किलोमीटरवर हा भूकंप झाला. त्यानंतरही लहान लहान धक्के बसले. गोव्यात अर्पोरा येथील एका नाईटक्लबमध्ये काल रात्री सिलेंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं की मृतांमध्ये बहुतांश क्लबचे स्वयंपाकघरातील कामगार आणि 3 ते 4 पर्यटक होते. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क करून परिस्थितीबद्दल चर्चा केली. तसंच राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. पुण्याची ओळख असणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या 42 किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये इथोपियाचा हैमानू आगेन्यू विजेता ठरला तर इथोपियाचाच डेरेजे अलेमो उपविजेता ठरला आहे. तर लष्कराचा खेळाडू तीर्थकुमार पून हा आंतरराष्ट्रीय गटात 3रा तर भारतीय गटात 1ला आला. महिला गटात साक्षी डळियाळ ही महिला गटात पूर्ण मॅरेथॉनची विजेती ठरली तर मेसेरेत तुलू ही इथोपियाची धावपटू उपविजेती ठरली. याच देशाची बारे बॉन्टू दिमेसे 3रा स्थानावर राहिली. 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात हरियाणाची भारती सिंग विजेती तर नाशिकची रवीना गायकवाड उपविजेती ठरली. पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. सचिन यादवनं या गटात अव्वल स्थान पटकावलं. राज तिवारी आणि मुकेश कुमार अनुक्रमे 2रा आणि 3रा स्थानावर राहिले. विशाखापट्टणम इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या 50 षटकांच्या 3रा सामन्यात काल भारतानं 9 गडी आणि 10 षटकं राखून दमदार विजय नोंदवत मालिका 2-1 जिंकली. दक्षिण आफ्रिकेनं क्विटन डिकॉकच्या शतकी खेळाच्या जोरावर 270 धावा केल्या होत्या. युवा सलामीवीर यशस्वी जायस्वालनं नाबाद 116 धावांची खेळी करत मर्यादित षटकांच्या कारकिर्दीतील पहिलं शतक झळकवलं. कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 4 गडी बाद करत आफ्रिकन संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. आता येत्या 9 डिसेंबरपासून 20 षटकांची 5 सामन्यांची मालिका सुरू होत असून मालिकेतील पहिला सामना कटक इथं होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारत उच्च विकास आणि कमी चलनवाढीचं प्रारूप म्हणून समोर येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. विमान वाहतूक महासंचालनालयाकडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस. आज संध्याकाळ अखेर भाडं परत फेड करण्याचे निर्देश. परीक्षा पे चर्चा या संवादात्मक कार्यक्रमाच्या 9व्या आवृत्तीचं जानेवारीमध्ये आयोजन आणि पुणे मॅरेथॉनमध्ये भारतीय खेळाडूंचं यश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.